येशूच्या मागे जाताना विश्वासणाऱ्यांना मोहात पाडण्यास सैतान सुरुवात करतो असे हे चित्र दाखविते. आपण देवाला विसरावे आणि पैसा, तंबाखू, कपडे, दारू आणि इतर गोष्टींविषयी विचार करावा असे सैतानाला वाटते. या गोष्टी आपल्याला आनंद देतील असे सैतान म्हणतो. परंतु सैतान लबाड आहे आणि तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो, आपला नाश करतो. विश्वासू ख्रिस्ती जेव्हा येशूच्या स्वाधीन होतो आणि त्याला अनुसरतो तेव्हा वाईट गोष्टींचा प्रतिकार करणे त्याला शक्य होते.